आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फायच्यान 2 दिसांच्या महाराष्ट्र भोंवडेर वतले. ते राज्यांत वेगवेगळ्या विकास प्रकल्पांचे उक्तावण करतले. मोदी सुमार 19,650 कोटी रुपया देस्पेस करून बांदिल्ल्या नवी मुंबय आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उक्तावण करतले. हो विमानतळ देशांतलो सगळ्यांत व्हडलो ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प. ह्या भेटी वेळार सुमार 12,200 कोटी रुपया देस्पेस करून बांदिल्ल्या मुंबय मेट्रो लायन 3 फेज 2B प्रधानमंत्री उक्तावण करतले. ते पुराय मुंबय मेट्रो लायन 3 राष्ट्रार्पण करतले. हाचो एकूण देस्पेस 37,270 कोटी रुपया मायज आसा. ही मेट्रो मार्गिका शारी वाहतूक परिवर्तनांतलो एक म्हत्वाचो टप्पो ठरतलो. प्रधानमंत्री मोदी इकरा भौशीक येरादारी ऑपरेटरां खातीर भारताचो पहिलो एकीकृत कॉमन मॉबिलिटी एप मुंबय वन सुरू करतले. ह्या एपावरवी प्रवाशांक जायत्यो सोयी मेळटल्यो. ब्रिटीश प्रधानमंत्री कियर स्टार्मर फायच्यान 2 दिसांच्या भारत भोंवडेर येतात. भारत युके व्यापक रणनीती भागीदारीच्या वेगवेगळ्या वाठारांनी जाल्ल्या प्रगतीचो नियाळ स्टार्मर आनी मोदी ह्या म्हयन्याच्या 9 तारखेक मुंबयत व्हिजन 2035 वेगवेगळ्या पैलूंनी घेतले अशें परराष्ट्र मंत्रालयान सांगला. तशेंच भारत ब्रिटन व्यापक अर्थीक आनी वेपार कबलाती खाला संद सोदून काडपा खातीर दोनूय फुडारी वेवसाय आनी उद्देग प्रतिनिधी कडेन संवाद साधपाची अपेक्षा आसा. प्रादेशीक आनी संवसारीक म्हत्वाच्या मुद्द्यांचेरूय चर्चा जातली. तशेंच मुंबयत जावपा आशिल्ल्या ग्लोबल फिनटॅक फेस्टाच्या 6व्या आवृत्तीन प्रधानमंत्री मोदी आनी प्रधानमंत्री स्टार्मर हाजीर रावतले. तशेंच उद्देग तज्ञ धोरण निर्माते आनी नवोन्मेषकांकडे संवाद सादतले. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक वेव्हार समितीन 24,634 कोटी रुपयांच्या 4 रेल्वे प्रकल्पांक मंजुरी दिल्या. ह्या प्रकल्पांत भुसावळ वर्धा 3री आनी 4थी लायन, गोंदिया दोंगरगड 4थी लायन, वडोदरा रतलाम 3री आनी 4थी लायन आनी इटारसी भोपाळ बिना 4थी लायन हांचो आस्पाव जाता. आज नवी दिल्लीन जाल्ल्या मंत्रीमंडळ बसके उपरांत मिडियाक म्हायती दितना म्हायती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले ह्या प्रकल्पांची वट्ट लांबा 1,619 किलोमीटर आसा.
ये जो प्रोजेक्ट्स आज आए हैं दिल्ली मुंबई वाले में रतलाम से बड़ौदा, मुंबई हावड़ा में भुसावल से वर्धा, दिल्ली चेन्नई में बीना से इटारसी और मुंबई कोलकाता में गोंदिया से डोंगरगढ़, ये 4 ऐसे सेक्शंस हैं जिन सेक्शंस के लिए क्वाड्रुपलिंग का आज इसमें अप्रूवल हुआ है.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जापसालदार अंमलबजावणी खातीर विश्वास आनी सुरक्षीतताय गरजेची आसा अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हळां. ते आज नवी दिल्लीन ट्रस्ट अँड सेफ्टी फेस्टिवल इंडियांत उलयताले. येता त्या काळांत आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थवेवस्थेन बदल करतली, कामाच्यो समयो बदलतल्यो, नवे भलायकी उपाय तयार करतले आनी शिक्षणीक प्रवेश वाडयतली अशें दोतर जयशंकर हांणी सांगले. 2029 वर्सा मेरेन 3,00,000 कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादन आनी 50,000 कोटी रुपयांची संरक्षण निर्यात साध्य करपाचे लक्ष सरकारान थारायला अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आज नवी दिल्लीन संरक्षण उत्पादनांतल्या संदांचेर परिशदेंत उलयतना सांगले. देशाचे संरक्षण उत्पादन 1,50,000 कोटी रुपया परस मायज जालां, जे 2014 वर्सा फक्त 46,000 कोटी रुपया आशिल्ले अशें सिंग हांणी सांगले. संरक्षण निर्यातू 24,000 कोटी रुपया मायज जाल्या अशें तांणी म्हळे.
2021-22 डोमेस्टिक सोर्सेस से हमारा जो कैपिटल एक्विजिशन होता था उस समय वो 74,000 करोड़ के आसपास का था, लेकिन 2024-25 के अंत तक डोमेस्टिक सोर्सेस से किया जाने वाला कैपिटल एक्विजिशन बढ़कर अप्रोक्सिमेटली 1,20,000 करोड़ रुपए तक पहुंच गया.
सरकारान थेट लाभ हस्तांतरणावरवी 4,31,000 कोटी रुपया वाचयल्या अशें अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी सांगले. सितारामन हांणी आज मुंबयत जाल्ल्या ग्लोबल फिनटॅक फेस्टिवलान गिफ्ट सिटीन परकीय चलन सेटलमेंट सिस्टम सुरू केली. त्या वेळार त्यो उलयताल्यो.
IFSC will now join a select list of financial centers that include Hong Kong, Tokyo, Manila and so on that have the infrastructure to settle foreign currency transactions locally. So together these initiatives spanning policy, infrastructure, AI, innovative culture and also regulations illustrate how Government of India has laid the ground.
हवामान खात्यान आज हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, रायलसीमा, तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल आनी भारताच्या ईशान्य राज्यांतल्या वाठारांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. पेरून जाल्ले ज्युडो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपान भारताचे लिंथोय चानबमन हाणें भारताचें पयलें पदक जिखून इतिहास रचलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो फाल्यां सकाळीं 8:40.